चितर क्रमांक 11 पापासाठी बलिदान। जेव्हा एका माणसानं देवाची आज्ञा तोडून पाप केलं त्याकरता देवाला एका कोकऱ्याचं बलिदान करायचं होतं। कोकरू पाप्याच्या जाग्यावर मेला। हे कोकरू देवाच्या पुत्राचं चित्र होतं, जो येशू होता। येशू जगाच्या पापाबद्दल मारला गेला। हा तो परमेश्वराचे कोकरू येशू जगाचं पाप त्यानं आपल्यावर घेतलं। बाप हो, फक्त येशूवरच विश्वास ठेवा। आपल्या पापापासून मांग फिरा, पश्चाताप करा आणि देवाले क्षमा मांगा, तो तुम्हाला क्षमा करेल।